श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मागील 2 दिवसांपासून 18व्या अध्यायावरील नमन, सुरुवातीचं नमन आपण घेतोय। पहिल्या 30 पोवळ्यांमध्ये माऊलींनी आपले गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे गुणवर्णन करून त्यांचा जय जयकार करून नमन घेतलं। त्यानंतरच्या 30 ओव्यांमध्ये व्यासांचं कौतुक केलं, त्याचं गुणगौरव केलं आणि ग्रंथ कौशल्याचं उत्तम पद्धतीने सुंदर कल्पनेने वर्णन केलं की श्री व्यास मुनींनी उपनिषदांच्या पठारावर उत्तम रत्ने खोदकाम करून काढलीत आणि त्या उत्तम रत्नांपासून त्या पठारावर एका मंदिराचं निर्माण करायला सुरुवात केली। एक सलग असा दगड, मोठी शिला शोधली आणि तिचे चिरेबंदी केली आणि त्यानंतर जे काही चुराड निघालं त्याच्यानी महाभारत रूपी कोट तयार केला, म्हणजे बाउंड्री वॉल तयार केली आणि मग त्या विशाल शिलेला एका मंदिराचं स्वरूप देत 15 अध्यायापर्यंत एकापाठी एक सुंदर असं विशाल काम तयार केलं। 16वा अध्याय हा त्याचा वरचा डोमसारखा स्वरूप त्याला दिलं। त्याच्यानंतर ग्रीवा घंटा असते आणि त्याच्यावर 17वा अध्याय आणि नंतर कळस म्हणून 18वा अध्याय बसवला आणि त्या 18व्या अध्यायाच्या कळसाला स्वतः ध्वज म्हणून व्यास तिथे सुशोभित झाले। ज्याला कोणाला लांबून या गीता मंदिराचं दर्शन घ्यायचं असेल तर त्यांनी नुसतं कळसाचं दर्शन घेतलं तरी आतल्या देवाचं दर्शन होते, म्हणजे हा शेवटचा अध्याय जर समजून घेतला तर संपूर्ण गीता समजल्याचं पुण्य त्याला मिळते, लाभ त्याला मिळतो। आणि एखाद्याला आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्यांनी हमखास त्या मंदिरात येऊन बसायचं, म्हणजे 1 बाय 1 सगळ्या 18 अध्यायाचं शांत चित्त होऊन अध्ययन करायचं। अशा प्रकारे व्यासांचा महिमा वर्णन केला। त्यानंतर आता उरलेल्या 30 आणखीन ओव्या आहेत, 24 वगैरे काही ओव्या आहेत या नमनाच्या, त्या आज आपण घेणार आहोत। आणि या ओव्यांमध्ये 17व्या अध्यायातून 18वा अध्याय कसा निर्माण झाला याबद्दलची माहिती माऊली आपल्या निरूपणात आपल्याला देणार आहे। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। ना ब्रह्म नामांच्या विखी बुद्धी सांडुनी आस्ती की, कर्मे किजती तितुकी असंते होती। हाय कोणी देवाचा बोलू अर्जुनाला डोलू, म्हणे कर्मनिष्ठा मळू ठेविला देखू। तो अज्ञानांधू तव बापूळा, ईश्वरुची न देखे येवढा, तेथ नाम एक पुढा का सुझे तया। आणि रजतमे दोन्ही गेलिया वीण श्रद्धा सानी, ते का लागे अभिधानी ब्रह्माचिये। मग कोता खेव देणे वार्ते वरील धावणे, संडी पडे खेळणे नागिणीचे ते। तरी ब्रह्मनामाविषयी श्रद्धा सोडून देऊन जितकी कर्मे करावीत तितकी सर्व व्यर्थ होतात, हे देवाचे बोलणे ऐकून अर्जुन डोलू लागला। मागच्या अध्यायात सुरू होतं हे बरं का। तर हे देवाचे बोलणे ऐकून अर्जुन डोलू लागला आणि मनात म्हणाला, कर्मावर भर असलेल्यांना देवांनी कमी प्रतीचे लेखले असे मला वाटते। तर अज्ञानाने अंधळा झालेला तो दीन कर्मठ वर्ग जर एवढ्या सर्व व्यापक ईश्वराला पाहत नाही तर मग अशा स्थितीमध्ये त्या कर्मठ वर्गाला प्रथम त्याचे म्हणजे त्या ईश्वराचे एक नाव आणि त्यावर अवलंबून असलेल्या पुढच्या श्रद्धाधिक गोष्टी कशा कळणार. आणि मग त्या मनुष्याच्या अंतकरणातून रजोगुण आणि तमोगुण हे गेल्याशिवाय जी श्रद्धा असते ती अगदीच कमी प्रतीची असते आणि ती ब्रह्मनामाच्या ठिकाणी कशी जडेल कशी स्थिर होईल. तर मग शस्त्राच्या अग्राला आलिंगन देणे दोरीवर धावणे किंवा नागिणीबरोबर खेळणे या गोष्टी देखील त्या श्रद्धाविरहित कर्मापुढे घातकपणाच्या बाबतीत हार खातील इतकं ते घातक ठरेल. तैसी कर्मे दुआडे तया जन्मांतरांची कडे दुर्मेळावे येवडे हे कर्मा माजी ना विपाये हे उजू होये तरी ज्ञानाचीच योग्यता लाहे एरवी येणेची जाये निरयालया कर्मी हा ठावो वरी आहाती बहुआवसरी आता कर्मठा कैवारी मोक्षाची हे तरी फिटो कर्माचा पांगू की जो अवघाची त्यागू आदरी जो अव्यंगू संन्यासूतो कर्मबाधेची कही जेथ मयाची गोष्टी नाही ते आत्मज्ञान जिही स्वाधीन होय. ब्रह्मनामावरील श्रद्धेशिवाय केलेली कर्मे तशी घातक आहेत. शिवाय त्या कर्माची प्रवृत्ती दुसरे जन्म देण्याकडे असते एवढे सर्व कुयोग त्या कर्मामध्ये असतात असं भगवंतांनी सांगितलं. अथवा हे कर्म जर चुकून यथासांग झाले तर ते कर्म करणाऱ्याला ज्ञानाचीच योग्यता प्राप्त होते आणि कर्म नीट झाले नाही तर या कर्मानेच तो कर्म करणारा नरकाच्या घराला जातो किंवा परत जन्माला येतो. तर कर्मामध्ये इतक्या पुष्कळ अडचणी आहेत असे जर आहे तर मग एखादा कर्मठ जर असेल एखादा कर्मठ असून त्याला मोक्षाकडे जाण्याचा काही मार्गच नाही. तर मग आता कर्माचे हे दारिद्र्य नाहीसे होवो आणि सर्व कर्माचा त्याग केला जावो आणि त्या दोषरहित संन्यासाचा स्वीकार केला जावो. जेथे कर्मबाधेच्या जन्ममरणाच्या भयाची मुळी नाव देखील नसते असे आत्मज्ञान ज्या योगांनी स्वाधीन होईल ती ज्ञान देवाला विचारावी असे अर्जुनाला वाटू लागले. ज्ञानींचे आवाहन मंत्र जे ज्ञान पिकते सुक्षेत्र ज्ञान आकर्षिते सूत्रतंतुजे का ते दोनी संन्यास त्याग अनुष्ठुणी सुटो जग तरी हेची आता चांग व्यक्त पुसो ऐसे म्हणोनी पार्थे त्याग संन्यास व्यवस्थे रूप हो आवया जेथे प्रश्न केला तेथ प्रत्युत्तरे बोली श्री कृष्णे जे चावळली तया व्यक्ती जाली अष्टादशा एवं जन्यजनक भावी अध्यावो अध्यायाते प्रसवे आता एका बरवे पुसिले ते. जे ज्ञानाला बोलावणारे मंत्र आहेत जे ज्ञान पिकविणारे चांगले शेत आहेत आणि जे ज्ञानाला आकर्षण करणारे सूत्रतंतू आहेत असे जे संन्यास आणि त्याग त्या दोघांचे आचरण करून जग कर्माच्या बंधनातून सुटावे म्हणून आता त्याग आणि संन्यास ह्याविषयी देवाला चांगले स्पष्ट विचारू असे अर्जुनाला वाटू लागले. तर असा अर्जुनाने विचार करून त्याग आणि संन्यास याचे ज्ञान पृथकत्वाने आणि चांगले स्पष्ट करण्याकरिता जेव्हा त्याने प्रश्न केला तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर देण्याकरिता श्रीकृष्ण परमात्मा जे भाषण केले त्यात 18वा अध्याय प्रकट झाला असे माऊली म्हणतात. याप्रमाणे एक उत्पन्न करणारा आणि त्यापासून दुसरा उत्पन्न होणारा या नात्याने मागल्या अध्यायापासून हा अध्याय उत्पन्न झाला. आता अर्जुनाने जे विचारले ते नीट ऐका. तरी पंडुकुमरे तेणी देवाचे सरते बोलणे जाणोणी अंतकरणे काणी घेतली. एरवी तत्वविषयी भला तो निश्चितू असे कीर जाहला परी देवो राहे उगला ते साहावेना. वत्स घालया ही वरी धेनू न वचावी दूरी अनन्य प्रीतीची परी ऐसीच आहे. तेणे काजे विणही बोलावे ते देखिले तरी पाहावे भोगिता चाळ दुणावे पडियंत्याठाई. ऐसी प्रेमाची हे जाती पार्थ तवतेची मूर्ती म्हणून करू लाहे खंती उगेपणाची. तरी त्या पंडुराजाच्या मुलाने म्हणजे अर्जुनाने देवाचे बोलणे 17व्या अध्यायामध्ये संपलेले पाहिले आणि तो मनामध्ये खिन्न झाला. वास्तविक विचार करून पाहिले तर त्याचा आत्मज्ञानाच्या सिद्धांताविषयी खरोखर ठाम निश्चय झाला होता. त्याला कळून चुकले होते कर्माची हातवटी कशी ते त्याला कळले होते. परंतु आता देव स्वस्थ बसलेले त्याला सहन होईना. वासरू तृप्त झाल्यावर देखील गाय आपल्यापासून दूर जाऊ नये असे त्या वासराला वाटते. एकनिष्ठ प्रीतीचा प्रकार हा असाच असतो. त्या प्रेमाच्या योगाने आपल्या आवडत्याशी काही कारण नसतानाही बोलावेसे वाटते. पत्ते एकदा पाहिलेले असले तरी पुन्हा पुन्हा डोळे भरून पाहावेसे वाटते. आवडता विषय एकदा उपभोगिला तरी त्याचे भोगाविषयीची इच्छा त्या भोगाने दुपटीने वाढतच जाते. प्रेमाचा हा प्रकार असाच असतो आणि अर्जुन तर परमात्म्याच्या प्रेमाची मूर्तीच आहे. म्हणून देवाचे स्तब्ध बसणे त्याच्या मनाला आवडले नाही. आणि संवादाचे निमिषे जे अव्यवहारी वस्तू असे तेची भोगी जे की जैसे आरिसा रूप. मग संवादू तो ही पारुखे तरी भोगणे भोगिता थोके हे का सहा बेल सुखेला सावलिया. या लागी त्याग संन्यास पुसावयाचे घेऊनी मीस परतविलेची दूस गीतेचे ते. 18वा अध्यायो नोहे हे एकाध्यायी गीताची आहे जय वासुरुची गाय दुहे तै वेळू कायसा. तैसी संपता अवसरी गीता दर्विली माघारी स्वामी भृत्याचा न करी संवादुकाई. परी हे असो ऐसे अर्जुने पुसिजत असे म्हणे विनंती विश्वेशे अवधारिजो. आणि एरवी न दिसणारे आपले रूप आरशात ज्याप्रमाणे पाहता येते त्याप्रमाणे देणे घेणे बोलणे ऐकणे हे सगळे व्यवहार जिच्या संबंधाने होत नाहीत ती ब्रह्मवस्तू प्रश्नोत्तराच्या निमित्ताने अनुभवता येते. मग तो संवाद जर थांबला तर ब्रह्मवस्तूच्या आनंदाच्या अनुभवात खंड पडतो आणि तेव्हा मग आत्मसुखाच्या भोगाला चटकलेल्या अर्जुनाला हे कसे सहन होईल, याकरिता त्याग आणि संन्यास विचारण्याचे मिस करून निमित्त घेऊन ते गीतारूपी वस्त्र अर्जुनाने पुन्हा श्रीकृष्णाला उलगडायला लावले. म्हणजे ज्या वस्त्राची घडी केली होती श्रीकृष्णाने ते वस्त्र पुन्हा उघडून दाखवा असे म्हटले. हा 18वा अध्याय नाही तर ही एकाध्यायी गीताच आहे. ज्या वेळेला वासरूच स्तनाला लागेल त्यावेळेला पान्हा सोडण्यास गाईला कितीसा वेळ लागेल, त्याप्रमाणे गीता संपण्याच्याही वेळी पुन्हा गीता व्याख्यानाचा आरंभ कराव्यास भाग पाडले देवाला. आणि असं करण्यात काही आश्चर्यही नाही, कारण गुरु शिष्यांचा संवाद हा काय करणार नाही. परंतु तूर्त हे राहू द्या, अर्जुन याप्रमाणे विचारायला लागला. तो म्हणाला, हे जगाच्या नाथा, आता माझी विनंती ऐकावी. तर हे 86 ओव्यापर्यंतचं पसरलेलं हे सुंदर नमन, हे 18व्या अध्यायाचं एक विशिष्ट प्रकारचं नमन आहे, ज्याच्यामध्ये फिलॉसॉफी तर आहेच, साहित्य आहे, अलंकार आहे, सुंदर नटलेलं काव्य आहे, पण त्याचप्रमाणे अध्यात्म देखील कुठून भरलेलं आहे. या अध्यायात सुरुवात करण्याच्या आधी आपण हे गोष्ट आपल्याला समजायला लागेल की नेमकं 18व्या अध्यायातून हा अध्याय कसा निर्माण झाला. देवांनी सांगितलं, माऊलींनी सांगितलं आत्ताच. तर काय झालं, मागच्या अध्यायामध्ये तत्पूर्वीच्या अध्यायामध्ये काय सांगितलं होतं, त्याच्या आधीच्या अध्यायामध्ये तीन प्रकारचे जे असतात त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या तुमचे जे गुण असतात त्याच्यामुळे संपत्ती, आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती ह्या दोन प्रकारच्या संपत्ती निर्माण होतात. तर आसुरी संपत्ती त्यागावी आणि दैवी संपत्तीला आत्मसात करावे. त्यावरून पुढे दैवी संपत्ती कशी एक्युम्युलेट होईल यासाठी मेथडॉलॉजी काय असेल हे 17व्या अध्यायात आली. 17व्या अध्यायात श्रद्धादी निरूपण योग, कारण श्रद्धा नुसती श्रद्धा दृढ करून आपल्याला पुढे जाता येत नाही. आपल्याकडे कितीही दैवी संपत्ती असली आणि नुसता श्रद्धेच्या भांडवलावर आपल्याला पुढे जाता येत नाही, तर ती श्रद्धा कशा प्रकारची हे समजून घ्यायला पाहिजे. मग श्रद्धा कशी बनते, कशामुळे तशी श्रद्धा निर्माण होते, तर त्यासाठी लागणारा आहार, आपली तप, यज्ञ म्हणजे आपण आपल्या हिश्यात आलेले कर्म ते आपण कशा पद्धतीने करतो, या सगळ्या गोष्टी मिळून एक श्रद्धा तयार होते. आणि मग सर्वात शेवटी असा भाग आला की जे काही कर्म सत्कर्म चांगले श्रद्धेने करावे आणि चांगली श्रद्धा निर्माण करावी, सत्कर्म करावे असा देवानी तिथे बोध केला. पण आता नुसते कर्म करून चालत नाही, तर हे कर्म शेवटी तुम्हाला ओम तत्सत या ब्रह्मनामानी परमात्म्याच्या चरणी अर्पण करायला लागतात किंवा त्याचा विनियोग करावा लागतो. आणि इतकं करूनही शेवटी तुम्ही मोक्षाच्या मार्गाला जालच अशी खात्री नाही. याच्यावरून अर्जुनाला एक प्रश्न निर्माण, इतकं बोलून देव गप्प झालेत की अर्जुना आता माझा उपदेश संपला. पण अर्जुनाला असं वाटलं की हे गप्प राहून चालणार नाही, अर्जुनाला आणखीन देवाचं बोलणं ऐकायचं होतं, देवानी आणखीन बोलावं असं अर्जुनाला वाटत होतं. आणि म्हणून अर्जुनाने देवाला परत विनंती केली की देवा, हे सगळं करून फक्त सात्विक कर्म जो करेल आणि हरिओम तत्सत असं म्हणेल त्याचाच फक्त विनियोग शेवटात जाईल का? एखादा कर्मठ माणूस रात्रंदिवस घाम गाळतो, कर्म करतो, त्याचं काय विचारायचं? तर आता त्याच्यावरून अर्जुनाने हा प्रश्न निर्माण केला की कर्म करणे की कर्माचा त्याग करणे की कर्माचा संन्यास करणे, हा तर हे फार मोठं कन्फ्युजन आहे. वस्तुत अर्जुनाला याच्याबद्दल इतकं काही सांगितलं होतं देवानी आणि अर्जुनसुद्धा क्लिअर होता माइंडमध्ये, पण त्याला देवाचं बोलणं आणखीन ऐकायचं होतं. म्हणून त्यांनी काय मिस केलं, काय निमित्त केलं की देवा, कर्मयोग आणि कर्मसंन्यास म्हणजे कर्म कोणते करावे आणि कोणते टाकावे याच्याबद्दल मला परत ऐकण्याची इच्छा आहे. आणि अशा प्रकारे या 18व्या अध्यायाची विषयवस्तू इथून सुरुवात झालेली आहे. उद्यापासून 18व्या अध्यायाचा पहिला श्लोक घेऊन आपण 18व्या अध्यायाच्या अध्यात्म विषयाला स्पर्श करू, तो भाग उद्या सुरू करू. आज इथेच थांबूया.
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।